Lektion 2, Dialog 1.
हा कोण?
हा एक पुरुष आहे. हा पुरुष प्रदीप आहे.
आणि तो कोण?
तो पण एक पुरुष आहे. तो पुरुष रमेश आहे. प्रदीप आणि रमेश हे दोन पुरुष आहेत.
ही कोण?
ही एक बाई आहे. ही बाई सुषमा आहे.
आणि ती कोण?
ती पण एक बाई आहे. ती बाई मीना आहे. सुषमा आणि मीना ह्या दोन बायका आहेत.
सुषमा, मीना, प्रदीप आणि रमेश म्हणजे एकूण किती जण आहेत?
सुषमा, मीना, प्रदीप आणि रमेश चार जण आहेत.
शाबास.